नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र गाडगे. पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा वेगवेगळ्या कारणाने सार्वजनिक जीवनात वावरत असताना म्हणा, असा अनुभव येतो की सार्वजनिक जागा अस्वच्छ ठेवणं ही आपली एक मूलभूत प्रवृत्ती मला दिसून येते. मग फक्त अशिक्षितच लोक असं वागतात असं नाही, तर मोठमोठ्या विद्वज्ञांच्या कार्यक्रमाला गेलो असता तेही सार्वजनिक स्वच्छतागृह सार्वजनिक जागा ही अस्वच्छ ठेवत असताना मी बघितलेलं आहे. याला काय कारण असावं? पर या लोकांच्या जर घरी आपण डोकवलं तर वैयक्तिक घर मात्र हे स्वच्छ ठेवतात, पण रस्त्यात घाण टाकून देते. आता मी बरेच जण बघतो की आपल्या घरामध्ये कुंडी असते कचरा, पण त्याच्यात न जाता घरासमोरच्या गटरीत जाऊन टाकून देते किंवा रस्त्यात कचरा ओतून देते. किंवा एखाद्या जर सार्वजनिक जिन्याने जात असतील तर त्या जिन्यात थुंकतील, काही खाल्लं तर बोळा तिथेच फेकतील, टॉकेज मध्ये गेले तर शेंगा तिथेच टाकतील. किंवा आता आम्ही पक्षी निरीक्षणाला जातो, जंगलामध्ये हिंडत असताना बघतो की प्लास्टिकचा कचरा म्हणजे वेपर्स घेतलेले असतात, बिस्किट घेतलेले असतात, वेगवेगळं फरसाण घेतलेलं असतं, ते जे खाद्यपदार्थांचे रॅपर्स असतात त्याचा ढीकचा ढीक तिथे पडलेला असतो. कशाला? एवढा हिंदू अभिमान असणाऱ्या हिंदू मंदिरांची काय स्थिती आहे? आम्ही जेव्हा जातो तेव्हा बघतो की मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत गलिच्छ केलेला असतो, नारळ सगळे फोडलेले तिथेच पडलेले असतात, तिथेच खाद्यपदार्थांचे रॅपर्स पडलेले असतात, पाणी ड्रेनेज चांगले नसतं तिथे ड्रेनेज आजूबाजूला वाहत असतं, किंवा सार्वजनिक नळ फुटलेले असतात त्याच्यावर प्रचंड शेवाळ साचलेलं असतं, निसरडं झालेलं असतं, घाण साठलेली असते. आणि अशा भारतातल्या माणसं जेव्हा स्वच्छ पर्यावरण अशा गोष्टी करतात तेव्हा मला खूप खेद वाटतो. मुळात आपल्याला सिविक सेन्स शिकवण्याची गरज आहे आणि त्याचा अभाव असल्यामुळे आपल्याला एवढंच समजतं की मी माझं घर स्वच्छ ठेवीन, पण सार्वजनिक जागा अस्वच्छ ठेवीन, मुद्दामहून अस्वच्छ करीन. तर मित्रांनो, पर्यावरण वाचवण्याची मोठी घोषणा करण्याच्या आधी माझंही घर स्वच्छ ठेवीन आणि सार्वजनिक जागा, माझी गल्ली, घरासमोरचा परिसर, एखाद्या कार्यालयात गेल्यावर त्या कार्यालयाची जागा मी स्वच्छ ठेवेल. रेल्वे स्टेशन मध्ये आपण पाहतो अगदी एसी मध्ये बसा तर करोडोपती व्यापारी मोठमोठे ऑफिसर असतात, पण शेंगदाणे खाल्ले की पोत्र खालीच फेकतात, सगळं खाण्याची रॅपर्स खालीच फेकून देतात. तेव्हा आपल्याला शिक्षण खूप मिळालेलं आहे, पण आपल्याला स्वच्छ नागरिकाचं शिक्षण मिळालेलं नाही आहे की ही सार्वजनिक जागा आहे, याच्यात घाण करण्याचा मला काय अधिकार आहे, ही भावना आपल्यात रुजलेली नाहीये. तेव्हा कालच पर्यावरण दिन झाला, पण आज जेव्हा पक्षी निरीक्षणाला हिंडत होतो तेव्हा हे प्रकर्षाने जाणवलं की शेतांमधन सुद्धा प्लॅस्टिक रॅपर्स बिस्किटांची कवर्स येऊन पडलेली आहेत. जात असताना समजा आपलं जळगाव शहर आहे, त्याच्या आजूबाजूला पुढे 5-10 किलोमीटर अंतरावर जर गेलं, मग मुराबाद रोडला गेलो, नशीरबाद रोडला गेलो, कानळदा रोडला गेलो, तर हा जो शेती परिसर आहे तिथे आपल्या आपण जी जळगावकर घाण करतो ती घाण तिथे रस्त्याने टाकून दिलेली असते आणि ती शेतात जाऊन पडलेली असते. पण गार्बेज मॅनेजमेंट काही महापालिकेला, नगरपालिकेला, ग्रामपंचायतीला जमलेलं नाही.